आपले हे जे इंद्रिय आहेत ना, सेन्सेस, आपले डोळे, नाक, जीभ, कान, त्वचा, यांच्या थ्रू आपण सगळे एन्जॉयमेंट घेतो. आणि आपल्याला आतापर्यंत हेच समजलेलं आहे, जैसे सयाने हुए हे म्हणतात तसं, या इंद्रियांमुळेच आपल्याला सगळा आनंद मिळतो हे आपल्याला समजले. आणि जमेल तितकं या इंद्रियांकडून आनंद उपभोगा, ओरबाडा, जिथून जिथून आनंद मिळेल या वेगवेगळ्या इंद्रियांनी तो आनंद ओरबाडा, म्हणजे आपण सुखी होऊ. आणि ते करण्यात कोणी जितकं यशस्वी होईल तितका तो मनुष्य आनंदी होईल, आणि त्याला आपण यशस्वी म्हणू, असं एक काहीतरी कॅल्क्युलेशन आपल्या मनात असतं प्रत्येकाच्या. याच्यात काहीही कमी जास्त थोडंफार असू शकतं, पण काही फार वेगळं नसतं कोणाच्याही बाबतीत. तुम्ही इंडियामध्ये घ्या, तुम्ही अमेरिकामध्ये घ्या, रशिया घ्या, कुठेही घ्या, सगळी कन्सेप्ट हीच आहे की वेगवेगळ्या इंद्रियांना तृप्त करा, सगळं आयुष्य हेच आहे. आणि जमेल तितकं एन्जॉय करा, एन्जॉय करो, एन्जॉय. आता एन्जॉय करोचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला पूर्ण हे इंद्रिय एन्जॉय करता येत नाहीत, याला खूप लिमिटेशन आहेत. कितीही आपण म्हटलं तर आपल्याला हवं तितकं एन्जॉय करायची आपलीच कपॅसिटी नाहीये. मला समजा दिसतोय चॉकलेट ट्रफल केक, वा, 1 किलोचा समजा केक आहे, मी तो अख्खा 1 किलो खाऊ पण शकत नाही. माझी इच्छा असते तसे 2 केक खायची समजा, पण मी खाऊ शकत नाही, लिमिटेशन आहे, मी किती संपवेल. प्रत्येक ठिकाणी हेच आहे, त्याला लिमिटेशन आहेत. दुसरं, त्याच्यातून मिळणारा आनंद तो नसतो जो आपल्याला वाटतो. आणि या इंद्रियांना जर आपण मुकाट सोडलं तर रिस्क अशी आहे की इंद्रियाणाम ही चरताम यन्मनो नु विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नावम इवाम भसी. भगवान कृष्ण म्हणतात की जशी एक नाव हवेमुळे अशी एकदम ओढली जाते एका बाजूला, स्ट्रॉंग हवेमुळे अशी ओढली जाते, तसंच एकही इंद्रिय आपलं, म्हणजे जर मनानी ओढून नेलं तर मनुष्याची सगळी बुद्धी नाश होऊन जाते, ती सगळी बुद्धीही घेऊन जातं. आपण जनरली बघतो कुठले प्रकारचे क्राईम्स जे असतात ते जनरली या पद्धतीनेच होतात. एक कुठलं तरी जे इंद्रिय आहे ते पूर्णपणे माणसाला संपवून टाकतं. ही मोठी रिस्क आहे. हे जे सेन्स एन्जॉयमेंट, इंद्रिय भोग, भोग, इट्स सो रिस्की. आपल्याला सगळीकडे रिस्ट्रिक्शन ठेवावे लागतात. आणि जर आपण रिस्ट्रिक्शन ठेवणार नाहीये तर माझी एन्जॉयमेंट मी कोणाच्या इतरांच्या बर्बादी वर करेल, अँड दॅट बिकम्स अ क्राईम. बरेचसे क्राईम आपला समाज, आपली गव्हर्नमेंट जरी रेकॉग्नाइज नसेल करत, उपरवाले का तो कायदा आहे. कारण जर आपण इतर कोणाच्याही कॉस्ट वर काहीही करणार असू, मला चिकन खायला आवडतं, ती कोंबडी तिथे छान नाचतीये, तिला तुम्ही जर मारणार असाल, ते कायदा, लॉज ऑफ नेचर, प्रकृतीच्या कायद्याच्या अगेन्स्ट आहे, आणि तुम्हाला त्याची पनिशमेंट मिळणार, तुम्हाला कोणालाही रादर. तर मग करायचं काय? आता आपण या जगातही जेव्हा बघतो, कोणीही सक्सेसफुल असतं त्या व्यक्तीने स्वतःचे इंद्रिय कंट्रोल केलेले असतात. मागे आम्ही लहानपणी खूप वेळ ऐकायचो तेव्हा शशी कपूर त्यावेळेला एकदम 70s मध्ये जेव्हा तो ऐन करिअर मध्ये होता तेव्हा एकदम सडसडीत होता, असा एकदम बारीक आणि यूज टू लुक फ्रेश अँड नाईस वगैरे. खूप वेळेला हे असं ऐकलेलं आहे मी की तो फक्त ज्यूस आणि काय त्याचं खूप स्ट्रिक्ट डाएट होतं तेव्हा. आजही तुम्ही बघाल, म्हणजे रादर मला म्हणायचंय की भौतिक याच्यात आपल्याला यश मिळवायची काही गरजही नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण कुठलंही भौतिक यश मिळवणं आपण आता डिस्कसच करू की गेनिंग मटेरियल सक्सेस इज नॉट द एम ऑफ आर लाईफ, इट शुड नॉट बी द एम ऑफ आर लाईफ. कारण हे सगळं टेम्पररी आहे. मग आपण हे नुसतं म्हणायचं ड्रामॅटिकली, अरे क्या है, खाली हात आते खाली हात जाते, आणि करणे का तो वही करते जो छोडके जाने वाले. तर आपण आता आपल्या बरोबर जे घेऊन जाणार आहोत इवन आफ्टर आर डेथ, आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. काम की चीज बोलो बाई. तर सांगायचं कारण की जर साधी मटेरियल सक्सेस ही आपल्याला हवी असेल ती साधी नाहीये, त्याच्यासाठी एवढा कंट्रोल ठेवावा लागतो. तो एक पंजाबी फॅमिली मधला मुलगा होता, त्यांच्याकडे इतकं हेवी खाणं होतं की घी आणि पनीर आणि ते लोक दिवस रात्र तसेच खातात. बट फॉर सक्सेस, फॉर हिज करिअर, त्यांनी एवढा कंट्रोल ठेवला कितीतरी वर्ष. विदाउट कंट्रोलिंग आर सेन्सेस आपल्याला मटेरियल हॅपीनेस पण मिळत नाही, तर त्याच्या पलीकडचं स्पिरिच्युअल हॅपीनेस आपण कसं काय मिळवू? हे सेन्सेस आपण कंट्रोल करायचे कशासाठी आहेत? हे सेन्सेस कंट्रोल करायचे आहेत कारण मटेरियल एन्जॉयमेंट आपण केली जरी, तर महाभारतात म्हटलंय रमनते योगिनो नंते, म्हणजे काय की जे कोणी योगी आहेत आणि ते स्वतःला वरच्या लेवलला, स्पिरिच्युअल लेवलला नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा आनंद कसा आहे? अनंत. रिअल एन्जॉयमेंट डज नॉट सीज. जर खरी एन्जॉयमेंट असेल आपल्या लाईफमध्ये काहीही, तर ती कधीच संपायला नाही पाहिजे. या अर्थाने या वर्ल्डमध्ये आपण जे काही एन्जॉयमेंट मधून म्हणून करतो दॅट इज नॉट रिअल एन्जॉयमेंट, कारण कुठलीही एन्जॉयमेंट इथे संपून जाते. आपण डिस्कशन करत आहोत त्या एन्जॉयमेंट बद्दल जे एन्जॉयमेंट कधीच संपत नाही, आणि हे योगी ही एक्सपिरियन्स करतात. का? कारण त्यांचं एन्जॉयमेंट इज इन रिलेशन विथ कृष्णा, भगवान कृष्ण. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांति मृच्छती. कारण कृष्ण इज द सुप्रीम एन्जॉय. कृष्ण जे आहे सगळ्या गोष्टींचा एन्जॉयर जर कोणी असेल तर कृष्ण आहे. सुहृदम सगळ्यांचा बेस्ट फ्रेंड, सुहृदम सर्व भूतांना म्हणजे माझा तुमचाच नाही, मे बी त्या कुत्र्याचा आपण रस्त्याने बघतो त्या मांजरीचा, सगळ्यांचा तो बेस्ट फ्रेंड आहे. आणि वेल विशर सुहृदम सर्व भूतांना, भोक्ताराम यज्ञ तपसाम सगळ्या ऍक्टिव्हिटीज यज्ञ सगळं जे काही होतं त्याच्या सगळ्याचा एन्जॉयर कृष्ण आहे. आणि ज्याला हे समजतंय ज्ञातवा मा म्हणजे ज्यांना हे माहिती आहे शांतिम रिच्छती त्यांना खरी शांतता आणि खरा आनंद मिळतो. तर आपण ही जर आपल्या सगळ्या एन्जॉयमेंट्स कृष्णाच्या कनेक्शन मध्ये ठेवल्या तर वी कॅन ऑल्सो एक्सपिरियन्स दॅट एंडलेस हॅपीनेस. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायचं आहे, आणि हे इंद्रिय आपल्याला एन्जॉयमेंट देणारच आहेत. एन्जॉयमेंट स्पिरिच्युअल लाईफ मध्ये संपत नाही, फक्त ती योग्य ठिकाणी डायरेक्ट केली जाते. की जसं तुम्हाला की गाडी धरून एका ठिकाणी डांबून ठेवलं जाणार नाहीये, फक्त तुम्ही ज्या अंधारा रस्त्याकडे चालले होते तो रस्ता सोडून फक्त आपल्याला एका उजेडाच्या रस्त्याला लागायचे. गाडी तीच आहे, जे शरीर आपलं हेच आहे, मन आपलं हेच आहे, पण आपली बुद्धी वापरून आपल्याला त्याला योग्य ठिकाणी न्यायचं, तेव्हा आपल्याला खरी एन्जॉयमेंट 100% मिळणार. आणि या एन्जॉयमेंटला एंड नाही. रमन ते योगिनो नंते.